हाताच्या दोन बोटांच्या मधून पसाक दिशी तोंडातील तंबाखूची गढूळ पिचकारी मारून थोडासा भीतीने कावराबावरा होऊनच सर्जेराव आटपाडी पोलीस स्टेशनात घुसला. पायात पन्हे तुटलेली चांबड्याची काळी चप्पल, गुडघ्यापर्यंत लोंबणारे मळकट धोतर, तेवढीच मळकट असलेली बंडी आणि त्या बंडीपेक्षाही मळकट होता तो पोटावर असलेला बंडीचाच खिसा. पान, कात, तंबाखू, चुना अशा त्याच्या निरनिराळ्या सवयींमुळे तो बंडीचा खिसा जरा जास्तच वापरात आला असावा कदाचित. शिवाय काखेत वायरची पिशवी आणि डोक्याला तांबड्या फडक्याचे मुंडासे कसे तरीच गुंडाळलेल्या अवस्थेत. पायातील चपलांचा खडक खडक आवाज करीत तो स्टेशनाच्या दगडी पायऱ्या चढून व्हरांड्यातून परत खडक खडक आवाज करत सरळ आत घुसला आणि थेट देशमुख फौजदाराच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला. नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा गट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या एपिसोड सोबत. या एपिसोड मध्ये जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे बॅरिस्टर. पण तत्पूर्वी जर आपण आपलं चॅनल अजून सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केलं तर मला नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करा, जेणेकरून आपल्या नवनवीन कथा कविता मला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच मदत होईल. तर आणखी वेळ न घेता मी तुम्हाला थेट कथेकडे घेऊन जातो जिचं नाव आहे बॅरिस्टर.
कम्प्लेट नॉन डोळ्याचं एक कम्प्लेट आपल्याला.
तोंडात असलेल्या तंबाखूसकट तो बोलला. देशमुख फौजदार त्याच्या कामात व्यस्त होता त्यामुळे काही क्षण तो काहीच बोलला नाही. खाली मान घालून तो आपली कामे करीत होता. सर्जेरावही काही क्षण तसाच तोंडात तंबाखू पकडून काखेतील पिशवीसहित त्यांच्यासमोर उभा राहिला. काही कागदांवर सह्या करून देशमुख फौजदाराने आपल्या समोरची फाईल बंद करून दिली आणि वरती सर्जेरावकडे पाहत विचारले.
काय म्हणाला?
कम्प्लेट नोंद व्हायचं.
ठीक आहे,
असे म्हणून त्यांनी साळुंखे हवालदाराला हाक मारले.
साळुंखे, यांची काय तक्रार आहे ते मिटवा जरा.
इकडे इकडं इकडं.
साळुंखे हवालदार हातानेच त्याच्या टेबलाकडे येण्याचा इशारा करत म्हणाला. सर्जेराव पुन्हा चपलांचा आवाज करत साळुंखेच्या टेबलाजवळ आला. साळुंखे हवालदाराने पुन्हा हातानेच इशारा करत त्याला समोरील खुर्चीत बसण्यास सांगितले. काखेतील वायरची पिशवी हातात घेऊन सर्जेराव खुर्चीत बसला. हवालदाराने शेजारील कंप्लेंट रजिस्टर उघडले आणि टेबलावर पडलेली पेन्सिल घेऊन तो म्हणाला.
कसली कंप्लेंट आहे?
बॅरिस्टर हरवलं मावरा.
हां ठीक आहे, नाव काय?
बॅरिस्टर.
चाय यायला? तुझं बी नाव बॅरिस्टर?
नाही, माझं नाव बॅरिस्टर नाही.
मग काय नाव तुझं?
सर्जेराव आहे.
मग बॅरिस्टर कुणाचं नाव आहे?
अहो, हरवलेल्याचं नाव आहे बॅरिस्टर.
बॅरिस्टर हरवला आहे. मग सर्जेराव कुठं हरवला
आहे? अहो हवालदार साहेब, सर्जेराव कुठं हरवलं नाही. मी सर्जेराव आहे आणि माझा बॅरिस्टर हरवला आहे बॅरिस्टर.
सर्जेराव अजून एखादं वाक्य पुढे बोलला असता तर तोंडातील तंबाखूच्या थुंकीने साळुंखे हवालदाराचा अख्खा टेबलच रंगून गेला असता.
मग हे आधी नाही का बोलायचं? उगा शांबडात मासे गुंडाळल्यागतला आंबड लावले.
हवालदार जरा चिडूनच बोलला. सर्जेराव काहीच बोलला नाही. मग तो मान खाली घालून तसाच बसून डाव्या हाताने उजव्या काखेतील केसांमधील घाम पुसत राहिला.
बरं मग वय काय?
45.
भरलेल्या तोंडाने तो कसाबसा बोलला.
ते आधी ती तोंडात काय आहे ते थुकून या दादा. बरं उठ.
हवालदार असे म्हणता सर्जेरावने इकडे तिकडे पाहिले आणि तोंडातील सगळा मुद्देमाल गटकन गळून टाकला.
45 आहे वय.
कुणाचं?
बॅरिस्टरचं. बॅरिस्टरचं नाही व साहेब, माझं. तू काय ही उतडवर ना आलायस का रे? नाही, कवटुळीस ना आलो या. मग बॅरिस्टरचं वय सांग की. त्याचं असेल की 7-1, 6-7 वर्ष असेल.
हवालदाराने जरा तिरकसपणानेच त्याच्याकडे पाहिले आणि पुढचा प्रश्न केला.
कधीपासून आहे बेपत्ता? कालपासनं, म्हणजे तसं काल रातच्यानंच आहे.
त्याचा काय फोटो बिटो आहे का तुझ्याकडं?
तसलं काय नाही बघा, आणि बॅरिस्टरचा फोटो काढायचा कधी प्रसंगच आला नाही.
बरं, काय जन्मखून वर्णन काय तर सांग.
वर्णन म्हणजे बघा, आता त्याला दोन डोळं दोन पाय,
अरे माकडीच्या दोन डोळं दोन पाय दोन हात सगळ्यालाच असते तिकर.
सर्जेरावचं बोलणं मध्येच काटत हवालदार चिडूनच म्हणाला,
अहो तेच तर, त्याला हात नाहीत, पकाई ती पक त्याला, आणि त्याची चोच बी अशी बागदार हाय म्हणता काय सांगू तुम्हाला.
हवालदार आता लिहायचं थांबवून त्याच्याकडे पाहू लागला.
मला सांग, तुझा बॅरिस्टर नक्की माणूस तर आहे का?
नाही हो हवालदार साहेब, माझा बॅरिस्टर माणूस नाही, माझा कोंबडा आहे त्यो कोंबडा.
एवढा वेळ आपण एका कोंबडा हरवल्याची तक्रार लिहून घेत होतो याचा हवालदाराला खूप राग आला. सर्जेरावने आपला कोंबडा केल्याचे त्याला वाटले आणि म्हणूनच चिडून तो म्हणाला,
अरे तू काय बाजीराव आहेस का?
अहो बाजीराव नाही व साहेब, सर्जेराव आहे की मी, मग सांगितले की हो तुम्हाला.
उठ उठा देत ना उठ.
ऐला,
हवालदार चिडूनच म्हणाला,
अहो साहेब तक्रार तर लिहून घ्या की माझी.
खुर्चीतून उठत सर्जेराव म्हणाला, त्याच्या दंडाला धरत हवालदाराने त्याला बाहेर काढले आणि हिसक्याने ढकलत तो सर्जेरावला म्हणाला,
कोंबड्या कुत्रे तक्रारी घेऊन तुझा बाप तरी आला असता का रे पोलीस स्टेशनात? निघेत ना का पोलीस स्टेशन म्हणजे काय खेळ समजला का काय? चल.
बिचारा सर्जेराव एक नाही दोन नाही काखेत वायरची पिशवी कोंबून पोलीस स्टेशनाच्या बाहेर पडला. बॅरिस्टर हरवल्याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काल रात्री जेव्हा खोराड्यात कोंबड्या कोंडताना त्याच्या बायकोला बॅरिस्टर परत आला नसल्याचे समजले तेव्हापासून ते दोघे उदास झाले होते. रात्रीचं जेवणही त्यानं केलं नव्हतं आणि सकाळी पोटाला काहीच न खाता त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठलं होतं. स्वतःला मूल नव्हतं म्हणून त्याने आणि त्याच्या बायकोने बॅरिस्टरवर अगदी मुलाप्रमाणे जीव लावला होता. डोक्यावर डौलदार लाल तुरा, थोडेसे लालसर डोळे, बागदार अशी पिवळसर चोच, गळ्याभोवती लोंबणारं लाल शिरगुळ, तांबड्या पिवळ्या पिसांनी सजलेली झुपकेदार गर्दन, काहीशा तशाच पण करड्या पिसांनी नटलेले त्याचे पंख, यामुळे त्याचे रूप अजून खुलून दिसत होते. मागे वक्राकार अशी जमिनीला टेकू पाहणारी काळी लांब पिसे जणू त्याचा रुबाबच वाढवत होती. अंगावर काळा कोट चढवून कोर्टात जाणाऱ्या एखाद्या वकिलाप्रमाणे तो वाटत होता. कदाचित म्हणूनच सर्जेरावने त्याचं नाव बॅरिस्टर ठेवलं असावं. चालताना छम छम आवाज करणारी दोन्ही पायातील पितळेची घुंगरं जणू काही त्याची आभूषणेच होती. असा हा बॅरिस्टर उकिरड्यात शेणाच्या डगरीवर असा ऐटीत उभा राहून जी जोराची बाग द्यायचा, तशा आजूबाजूच्या कोंबड्या तुरुतुरू धावत त्याच्या भोवती गोळा व्हायच्या आणि सारा नजारा जणू गवळणीत श्रीकृष्ण उभा असल्यागत भासायचा. पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सर्जेरावने डोक्याचे मुंडासे काढून हातात घेतले व मनात कसला तरी विचार करत तो तिथेच उभा राहिला आणि घाईनेच पुन्हा माघारी वळला. भराभर चालत जाऊन तो साळुंके हवालदाराच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला,
बरं मग ती कोंबड्या कुत्र्याचं पोलीस स्टेशन कुठं असतं? नाही म्हणजे बॅरिस्टर.
त्याच्या अशा बोलण्याने साळुंके हवालदाराने फक्त एका राकट नजरेने त्याच्याकडे पाहिलं. संध्याकाळी सर्जेरावची बायको काटेपावण्याच्या घरी आली होती. तेव्हा गावात फक्त पोस्ट ऑफिसात आणि काटेपावण्याच्यातच टेलिफोन होता. दर आठवड्याला सर्जेरावचा मेहुणा आपल्या बहिणीला न चुकता मुंबईहून फोन करायचा.
कशी आहे तायडे?
पलीकडून सर्जेरावचा मेहुणा बोलला,
ईश्वरा सगळं बरं आहे ना वर, आज हालू बिलू काय म्हणलाच नाही, सरळ कशी आहे तायडेच? औ अगं मी बरा आहे ग तायडे, तू कशी आहे सांग.
पलीकडून त्याने असे विचारता सर्जेरावच्या बायकोचा बांधच फुटला. ती हमसून हमसून रडू लागली.
काय झालं तायडे, दाजी परत दारोडू हसायला लागले का काय?
नाही रे बाबा,
रडता रडता ती म्हणाली.
मग काय झाले? हा गबस भर रडू नको अजिबात.
आपला बॅरिस्टर
कधी मेला तो?
त्याने पटकन असे विचारताच ती अजून जोरात रडू लागली. तसा काटे पाहुण्याचा छोटा विजू धावतच तिथे आला आणि चौकटीत उभा राहून कावरा बावरा होऊन तिच्याकडे पाहू लागला.
मेला नाही रे बाबा. मग कालपासनं गायब झालाय, कुठं सापडना झालाय.
आधी तू रडायस थांबव बरं तायडे, आणि बॅरिस्टर कुठं जाणार नाही, असेल तिथंच कुठं तर बघा नीट.
ह्याने बी कचेरीत जाऊन आलं पण काय झालं नाही बघ. माणूस आठपाडीसनं जाऊन आलाय तसा गप आहे, जेवला बी नाही रातच्यानं.
काय नाही तायडे, लय तरास नगस करून घेऊ, आधी दाजीनं जीव घाल बरं का.
दाजीला आमंत्रण आहे रातच्याला जेवायचं. त्यांच्या दोस्ताचा त्या पाटलाचा पोरगा उद्या मुंबईला येणार आहे ना, तवा 4 दिवसापूर्वी पाटील आलता सांगाय, वड्यात करंजाखाली कोंबडा कापणार आहे म्हणून.
बघा नाही त्या पाटलानं पळवला असायचा बॅरिस्टरला.
अरे पाटलाला काय कोंबड्याची कमी आहे वे, आणि पाटलाला बॅरिस्टर काय माहिती नाही वे. बरं पाटलाच्या पोरासोबत तुला धपाटी कापण्या करून देऊ गार. हो ईश्वरा.
तायडे अगं कापण्या नको, धपाटी द्याय वेळेस पाठवून, आणि काळजी घे बरं का. ठेवू का मग फोन.
तो असं म्हणताच ती पुन्हा रडू लागली. तसा चौकटीतूनच विजूने भुवया बारीक केल्या.
ईश्वरा लगा माझा बॅरिस्टर.
तायडे बघ अगं रडू नको तो, सापडल बॅरिस्टर कुठे जाणार आहे. मन बरं मी ठेवतो फोन, पूस बरं तू डोळा आधी.
पोटचा गोळा नसला तरी पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलाय म्या त्याला.
अगं तू आधी डोळं पूस तायडे.
तिने पदराने डोळे पुसले आणि नाकातील पाणी जोरात वर ओढले.
ही बघ पुसलं.
अगं तायडे पुसल्याला दिसत नसतं ग फोनात.
इच्छा नसताना सर्जेराव रात्री ओढ्यातील करंजाखाली पंक्तीत जेवायला गेला, पण जेवणाच्या त्या पंक्तीत जेवायला बसूनही तो वेगळा वाटला. मनात बॅरिस्टरचाच विचार करून त्याने एक एक घास नजरभुईकडे ठेवून खाल्ला. ना कुणाशी धड बोलला, ना धड गप्पा गोष्टी केल्या. रात्री अंगणात बाजावर पडून तो नुसता कूस बदलत राहिला. सतत बॅरिस्टर त्याच्या डोळ्यासमोर उभा राहत होता. त्याचा तुरा वाऱ्यावर डोलताना दिसत होता. कधी तो घोंगरे वाजवत ऐटीत चालताना दिसायचा, तर कधी मान ताणून जोराची बाग देताना दिसायचा. शेवटी पहाटे सर्जेरावचा डोळा लागलाच. दिवस चांगला कासराभर उंच आला होता. आज सर्जेरावला जागं करायला बॅरिस्टरची बाग नव्हती. बायकोने त्याच्या तोंडावरचे पांघरून ओढले, तसा तो दचकूनच जागा झाला. उठून त्याने बाजेखालच्या तांब्यातील पाण्याने चूळ भरली आणि हातावर तंबाखू घेऊन डबीतून चुना काढून त्याने हाताने चांगला चोळून विळा मिळाला आणि 3 बोटात पकडून तोंड वर करून तो जिभेच्या साह्याने तोंडात ठेवून दिला. चरवीने टमरेलात पाणी ओतून ते हातात पकडून तो ओढ्याकडे गेला. ओढ्यातील करंजाच्या झाडापासून तो पुढे जाऊन चिलारीच्या झुडपात आडोशाला बसला. कानी माशांच्या घोंगावण्याचा आवाज येत होता. मधूनच चिमण्या किलबिल करीत होत्या. दुरून कुठून तरी टिटवी टिव टिव करीत होती. अचानक कुठून तरी सरडा सरपटत जात होता आणि दचकून सर्जेराव त्या होणाऱ्या आवाजाच्या दिशेने पाहत होता. डावीकडे नजर जाताच त्याला तिथे एका कोंबड्याचे पिसे उलगडल्याचे दिसले. पण ओढ्यात कुणी ना कुणी सतत कोंबडा म्हणा कोंबडे म्हणा उलगडतच असे. त्यात नवल काय ते असे समजून त्याने नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तशी त्या पिसांत पितळेची घोंगरे सकाळच्या उन्हाने चमकलीच. हो, बॅरिस्टर आता कधीच परत येणार नव्हता. बसल्या बसल्या सर्जेराव हुंदाडे देऊ लागला, उलट्या काढू लागला. समाप्त. तर मित्रांनो, मी आशा करतो की आपल्याला ही कथा आवडली असेल. आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि हो आपल्या मित्रांनाही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जर ही कथा आपल्याला माझ्या वेबसाईटवरती जाऊन वाचायची असेल तर टाईप करा www.lekhanisangram.com/barrister. मित्रांनो, हीच कथा आपल्याला बाकीचे प्लॅटफॉर्म्स जसे की ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, अँकर FM, स्पॉटीफाय, ॲमेझॉन म्युझिक, ऑडिबल अशा प्लॅटफॉर्म्सवरती ऐकायची असेल
तर तिथेही मला संग्रामचा कट्टा या नावाने सर्च करा, जेणेकरून आपल्याला प्रवासामध्ये, गाडी चालवताना किंवा बाकीच्या वेळेमध्ये या कथा ऑडिओ स्वरूपात ऐकता येतील. तर भेटू लवकरच एका नव्या कोऱ्या कथेसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
आलं, अयो, संग्राम आला.